यिर्मया अध्याय 23. जे मेंढपाळ माझ्या कुरणातून मेंढ्यांचा नाश आणि त्यांची पांगापांग करीत आहेत त्यांना हाय हाय. परमेश्वर असे म्हणतो, यास तो परमेश्वर इस्रायलाचा देव त्या मेंढपाळांना जे त्याच्या लोकात सारतात त्याविषयी असे म्हणतो, तुम्ही माझ्या मेंढ्यांना विखरले आणि त्यांना घालून लावले आहे, तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परतफेड करीन. परमेश्वर असे म्हणतो, मी स्वतः माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता त्यास एकत्र करणार आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहुतपट होतील. मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन जो त्यांना पाळीन, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत, त्यातील एकही हरवणार नाही. परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वर असे म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत, मी दाविदा करता नीतिमान अंकुर उगवीन. तो राजा म्हणून राज्य करेल, तो देशात न्याय व न्यायपण करील आणि भयभराट घेऊन येईल. त्याच्या दिवसात यहुदा तरला जाईल आणि इस्रायल सुरक्षित राहील. ज्या नावाने त्यास हाक मारतील ते हे, म्हणजे परमेश्वर आमचे न्यायपण असे असेल. यास तो परमेश्वर असे म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत ज्यात ज्या परमेश्वरांनी इस्रायलाच्या लोकास मिसर देशातून बाहेर आणले तो जिवंत आहे असे म्हणणार नाहीत. उलट ते असे म्हणतील, परमेश्वर जिवंत आहे ज्यांनी इस्रायलच्या वंशजांना उत्तरेकडील देशातून आणि सर्व देशात ज्यात त्यांना घालवले होते त्यातून बाहेर काढून वर चालवून आणले असे म्हणतील. संदेष्टाबद्दल माझे हृदय माझ्या आत तुटले आहे आणि माझी सर्व हाडे थरथरत आहेत, कारण परमेश्वर व त्याच्या पवित्र वचनामुळे माझी स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे, ज्यावर द्राक्षरस हवी झाली आहे. कारण व्याभिचाराने राष्ट्र भरला आहे, यास तो राष्ट्र शोक करीत आहे. रानातील कुरणे वाळून गेली आहे. संदिष्टांचे मार्ग दुष्ट आहेत, ते त्यांची शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात. कारण संदिष्टेच काय, पण याजक सुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्य आढळले आहेत. परमेश्वर असे म्हणतो, यास्तो त्यांचा मार्ग त्यांचा अंधारात निसरड्या मार्गासारखा होईल. ते खाली ओढले जातील, ते त्यामध्ये पडतील, कारण त्यांच्या शिक्षेच्या वर्षी मी त्यांच्या विरुद्ध अरिष्ट पाठवीन असे परमेश्वर म्हणतो. शमरोनाच्या संदिष्टांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले. मी त्यांना बाल या खोट्या देवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले आणि त्यांनी इस्रायलच्या लोकास चुकीच्या मार्गास नेले. आणि मी यरुश्लेम मधल्या संदिष्टांना भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. त्यांनी व्याभिचार केला आणि दुष्टतेत चालले. ते दुष्टांचे हात मजबूत करतात, कोणी आपल्या दुष्टाईपासून फिरले नाहीत. ते सर्व मला सदोमासारखे आणि तिच्यातील राहणारे गमोरासारखे झाले आहेत. यास तो सैन्याधीश परमेश्वर संदिष्टाबद्दल असे म्हणतो, मी त्यांना कडू दवना खावायस देणार आणि विष मिश्रित पाणी पिण्यास देणार, कारण यरुश्लेमेतल्या संदिष्टाकडून अशुद्धपणा निघून सर्व देशात पसरला आहे. सैन्याधीश परमेश्वर असे म्हणतो, हे संदिष्टे तुम्हास जे काही भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे, ते त्यांच्या मनाचे दृष्टांत सांगतात. माझा अपमान करणाऱ्यांना ते सतत बोलत राहतात की परमेश्वराने तुम्हास शांती देऊ केली आहे, आणि प्रत्येक जण आपल्या हृदयाच्या हट्टीपणाच्या वाटेने चालतात आणि म्हणतात तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही. पण परमेश्वराच्या मसलतीच्या सभेत त्यांचे वचन पाहायला व ऐकायला कोण उभा राहील? त्याच्या शब्दाकडे लक्ष देऊन कोण ऐकेल? पाप परमेश्वराकडून वादळ येत आहे, त्याचा राग बाहेर जात आहे आणि ती क्रोधाच्या वादळाची भोळ आहे, ती दुष्टाच्या डोक्यावर आदळेल. परमेश्वराने आपल्या हृदयातील हेतू सिद्धीस नेईपर्यंत त्याचा राग परतणार नाही. शेवटल्या दिवसात तुम्हास हे समजेल, मी त्या संदिष्टांना पाठवले नाही पण तेच स्वराष्ट्र द्यायला धावले. मी त्यांच्याशी काही बोललो नाही पण तेच माझ्या भोवती भविष्य करतात. कारण जर ते माझ्या सभेत उभे राहिले असते तर माझ्या लोकास माझे वचन ऐकण्याचे कारण झाले असते. त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यापासून आणि कर्माच्या दुष्टतेपासून फिरले असते. परमेश्वर असे म्हणतो, मी काय फक्त जवळचा देव आहे आणि दूरवरचा देव नाही काय? परमेश्वर असे म्हणतो, कोण असा आहे जो गुप्त ठिकाणी लपतो, म्हणजे मी त्यास पाहू शकणार नाही? मी स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलो नाही काय? संदेष्टे माझ्या नावाने खोटे भविष्य करतात, ते म्हणतात मला स्वप्न पडले आहे. मी त्यांना असे म्हणताना ऐकले आहे. संदेष्टे जे खोटे भविष्य सांगतात आणि आपल्या हृदयाच्या दुष्टपणाने विचार करतात, हे किती काळ चालणार? हे संदेष्टे एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून माझ्या लोकास माझ्या नावाचा विसर व्हावा असा प्रयत्न करीत आहेत. जसे यांचे पूर्वज बलामामुळे माझे नाव विसरले, संदेष्टाला स्वप्न सांगायचे असेल तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषित करतो त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गवापुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो, माझ्या स्वराष्ट्रा अग्निप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो, आणि तो खडक फोडणाऱ्या हातुड्याप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो, म्हणून पहा मी खोट्या संदेशाविरुद्ध आहे, जे एकमेकाकडून माझे शब्द चोरतात आणि म्हणतात ते माझ्याकडून आले आहेत. परमेश्वर असे म्हणतो, पहा मी संदेशांविरुद्ध आहे, जे त्यांची जीभ भविष्यवाणी करण्यासाठी वापरतात. परमेश्वर असे म्हणतो, पहा मी त्या संदेशाविरुद्ध, जे फसवे स्वप्न सांगतात, म्हणजे त्याच्या खोट्या बोलण्याने व बढाईने माझ्या लोकास चुकीच्या मार्गाने नेतात. कारण लोकास शिकवण्यासाठी मी त्यांना पाठवलेले नाही, मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकास खचित मदत करू शकत नाहीत. परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा हे लोक व संदिष्टे किंवा याजक तुला विचारतील की परमेश्वरने काय घोषणा केली आहे, तेव्हा तू त्यांना सांग कोणती घोषणा, कारण मी तुम्हास टाकली आहे. परमेश्वर असे म्हणतो, आणि संदिष्टे व याजक किंवा जो कोणी म्हणेल परमेश्वरची घोषणा ही आहे, मी त्यास व त्याच्या सर्व घराण्याला शिक्षा करीन. तुम्ही प्रत्येक आपल्या भावाला आणि आपल्या शेजाऱ्यास असे विचारू शकता, परमेश्वरने काय उत्तर दिले किंवा परमेश्वर काय म्हणाला, पण तुम्ही कधी परमेश्वराच्या ओझ्याची आठवण करूच नका. कारण प्रत्येकाला आपलेच वचन ओझे असे होईल. कारण जिवंत देव सेनाधीश परमेश्वर आमचा देव याची वचने तुम्ही विपरीत केली आहेत. तुम्ही संदेशाला असे विचारा, परमेश्वरने तुला काय उत्तर दिले किंवा परमेश्वर काय म्हणाला आणि परमेश्वराची घोषणा काय आहे, असे म्हणू नका. जर तुम्ही असे शब्द वापराल तर परमेश्वर तुम्हास म्हणेल, तुम्ही माझ्या संदेशाला परमेश्वराची घोषणा असे म्हणू नये, हे शब्द वापरू नका असे मी बजावले. म्हणून मी तुम्हास व जे नगर मी तुम्हास व तुमच्या पूर्वजांना दिले ते मी आपल्या समक्षतेपासून दूर फेकून देणार. मी तुम्हावर कधी विसरू शकणारी अप्रतिष्ठा आणि बदनामा ही आणीन.